अथ दशमोऽध्यायः श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा कथयन्तश्च माम् नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति च सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तं येन अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवमजं विभुं आहुः त्वां शयः सर्वे देवर्षिं नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे மகம் வித்யாமகம் யோகம் துவாம் சதா பரிசிந்தயம் கேஷு கேஷு ஜ ஆவேஷு சிந்தியோசி பகவன் கதயிஷ்யாமி திவ்யாக்யாத்ம விபூதயஃ ராதான்யதஃ புருஷ்ரேஷ்டா நாஸ்த்யந்தோ விஸ்தரஸ்ய மே. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धा
सामासिकस्य च
ಶತಾಂ ಕೀರ್ತಿಃ ಶ್ರೀವಾಚ್ಯನಾಯಿನಾಂ ಸ್ಮೃತಿಃ ಮೇಧಾ ಧೃತಿಕ್ಷಮಾ. ಜಯೋಸ್ಮಿ ವ್ಯವಸಾಯೋಸ್ಮಿ ಸತ್ವಂ ಸತ್ವವತಾಂ ಸತ್ವಂ ಶ್ರೀಮದೂರ್ಜಿತಮೇವ ವಾ ತತ್ತದೇವಾವಗಚ್ಛತ್ವಂ ಮಮ ತೇಜೋಂಶ ಸಂಭವಂ. ಅಥವಾ ಬಹುನೈತೇನ ಕಿಂ ಜ್ಞಾತೇನ ತವಾರ್ಜುನ ವಿಷ್ಟವ್ಯಾಗಮಿದಂ ಕೃಷ್ಣಂ ಏಕಾಂಶೇನ ಸ್ಥಿತೋ ಜಗತ್. ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಶ್ರೀಮದ್ಭಗವದ್ಗೀತಾಸು ಉಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾಯಾಂ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಸಂವಾದೇ ವಿಭೂತಿಯೋಗೋ ನಾಮ ದಶಮೋಧ್ಯಾಯಃ